ये ट्रेंडिंग ट्रैक अभी आपने एंजॉय किया, पर जब आपकी बैटरी डाउन हो जाती है तब आप क्या करते हो, यही पूछा था ना मैंने आपसे।
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। आणि आता एक खूप छान कॉल माझ्याकडे येऊन गेला, काय ना थोडीशी फोन लाईन मध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही ट्राय करत राहा म्हणजे तुमचा सुद्धा कॉल लागेल, जरा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईलच, पण आता एक इकडे कॉल फ्लॅश होतोय, काय ऐकूयात ना।
गुड इव्हनिंग मॅडम।
गुड इव्हनिंग, सांगा काय करता तुम्ही रिचार्ज व्हायला?
रिचार्ज व्हायला थोडं फिरतो, पाणी वगैरे पितो, मग नाहीतर मग काहीतरी मुरकूल वगैरे जे राहतात ना।
अच्छा ओके ओके, अच्छा फ्राईज।
हा
ओके, मग ते खाता तुम्ही? ते खाल्लं तुम्हाला बरं वाटतं?
हा थोडं बरं वाटतं, मग पुन्हा अजून मग थोडं जेवायचंच असते किंवा काही फिरायचंच असते।
ओके, म्हणजे तोंडात काहीतरी चटरपटर गेलं की तुम्ही रिचार्ज होता।
मग काय आता ऑफिस मध्ये काहीतरी। मॅडम रिफ्रेश होण्यासाठी जेव्हा मी ऑफलाईन असतो, म्हणजे जेव्हा ना काही घरी वगैरे असतो किंवा बाहेर जेव्हा असं एकांत मध्ये बोर होतो, त्यावेळेस मी काय करतो, युट्यूब ओपन करतो, तेलुगू मूवी किंवा तमिळ मूवीज ने एका फायटिंग बघतो मॅडम।
अच्छा,
खूप असं येते।
करेक्ट आहे, त्यांच्याकडे कॉमेडी खूप फायटिंग असते त्यांची।
हा कारण कसं आहे की फायटिंग पण अशी दाखवतात की जे इम्पॉसिबल असतात, अशा जरा बुक्की मारली की नाही का ते 4-5 किलोमीटर जाऊन पडतो, किंवा नाही का अशी ट्रक उलटून पडते,
एका गोळीत 4 लोक मरतात त्यांचे,
4 लोक मरतात। हा खूप मजा येते।
सचिन नी तर सचिन काय करतात, दोन दोन फंडे सांगितलेत की काय काय रिचार्ज होण्यासाठी केलं जातं, तुम्ही काय करता बरं जेव्हा तुम्हाला असं ग्लुमी एकदम डाऊन फील होत असेल ना, तेव्हा तुम्ही काय करता उदास फील झाल्यावरती, तुमचा स्वतःला रिचार्ज करण्याचा काय फंड आहे सांगा मला पटकन, कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।